नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबरो दिता। मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां आयतारा नवी दिल्लीन चड उत्पन्न दिवपी पिकांच्या 109 जातींचे लोकार्पण करतले। स्वातंत्र्य दिसाच्या फाटभुयेर भारतीय जनता पार्टीन देशप्रेमाची उर्बा दिवपी तरेकवार कार्यावळींचे आयोजन केला अशी माहिती भाजपाचे फुडारी एडवोकेट नरेंद्र सावयकार हांणी दिल्या। बरे भविष्य घडोवपा खातीर जिणेंत शिस्त आणि सातत्याची गरज असता असे दक्षिण जिल्हा पोलीस अधीक्षक सुनीता सावंत हांणी म्हटला। आणि स्वातंत्र्य दिसा निमतान राज्य दिव्यांगजन आयुक्तावरवी खासा दिव्यांगा खातीर अखिल गोय देशभक्ती कराओके गायन सर्तीचे आयोजन केला। पुराय खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां आयतारा नवी दिल्लीन चड उत्पन्न दिवपी हवामानांक लवचीक आणि जैव मजबूत पिकांच्या 109 जातींचे लोकार्पण करतले। या कार्यावळी वेळार प्रधानमंत्री शेतकार आणि शास्त्रज्ञ वांगडा संवाद साधतले। या 109 जाती मदी 61 पिकांचो आसपाव आसा, तातूंतली 34 शेतातली पिकां तर 27 बागायती पिकां आसात अशी माहिती प्रधानमंत्री कार्यालयान जारी केल्ल्या एका निवेदनान दिल्या। शेतातल्या पिकांमदी बाजरी, चारा पिकां, तेलबिया, दाळो, ऊस, कापूस आणि हेर पिकांसयत वेगवेगळ्या कडधान्यांच्यो बियो आसपावीत आसात। बागायती पिकांत फळां, भाजीपालो, मळ्यातली पिकां, कंदमुळां, मसालो, फुलां आणि वखती वनस्पतीच्या वेगवेगळ्या जातींचो आसपाव आसा। हर घर तिरंगा वरवी राज्य सरकारान वेगवेगळ्या कार्यावळीचे आयोजन केला। राज्य सरकाराप्रमाणूच भारतीय जनता पार्टीन लेगीत देशप्रेमाची उर्बा दिवपी तरेकवार कार्यावळींचे आयोजन केला अशी माहिती भाजपाचे फुडारी एडवोकेट नरेंद्र सावयकर हांणी दिली। 11 ते 13 ऑगस्ट ह्या काळात गोयच्या 40 मतदारसंघांनी तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन केला। हातून गोयभरातले तरणाटे वाटो घेतले अशी माहिती सावयकर हांणी दिल्या। याच काळात राज्यातली थोर फुडाऱ्यांची आणि सुटके झुजाऱ्यांची स्मारकां नितळ दवरपाची मोहीम भाजप गोयभर राबयतले। एकेरी 14 ऑगस्ट हो दीस जिल्हा पावड्याचे वाचपा पाळटले। उत्तर गोयांत म्हापसा जाल्यार दक्षिण गोयांत मडगांव हे फाटभुयेर विभाजक विभिषिका स्मृती दिसाची कार्यावळ आयोजित केल्या। या कार्यावळी दरम्यान मूक मोर्चा काढतले अशी माहिती एडवोकेट नरेंद्र सावयकर हांणी दिल्या। 13 ते 15 ऑगस्ट या काळात सगळ्या देशप्रेमींनी तिरंग्याचा फोटो आपल्या सोशल मीडियाचेर डीपी प्रोफाईल पिक्चर म्हणून दवरचो असे आवाहन तांणी केला। जाल्यार 15 ऑगस्टच्या स्वतंत्र दिसाच्या कार्यावळीत गोयकारांनी व्हडा प्रमाणात हजेरी लावची असे आवाहन सावयकर हांणी पणजे भाजपा मुख्यालयान घेतिल्ल्या पत्रकार परिषदी वेळार केला। आपले भविष्य घडोवपाचे आसत जाल्यार जिणेंत शिस्त आणि सातत्य जाय असे दक्षिण गोय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनीता सावंत हांणी सांगले। त्यो आयज खांडोळा सरकारी महाविद्यालयात विद्यार्थी मंडळाच्या अधिकार ग्रहण सोहळ्यात मुखेल सोयऱ्यो या नात्यान उलयताल्यो। तरणाटे व्यसनाधीन झाले जाल्यार देशाचो फुडार काळखितातलो अशी शिटकावणी तांणी दिली। दरेकल्यान आपल्या शिक्षकाचो आणि आवय बापायचोच आदर करचो असे तांणी सांगले। खांडोळा सरकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पूर्णाकला सामंत, विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक निलेश नाईक तसेच हेर मानेस्त या सुवाळ्याक हजर आशिल्ले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज शिवदिसा निमतान शिव संवर्धन आणि संरक्षण कार्यात वावुरपी लोकांचे अभिनंदन केला। या वर्षा फेब्रुवारी महिन्यात प्रधानमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या स्थापणुकेखातीर विचार मांडिल्लो। तांकां संसारभरातल्यान खूप बरो प्रतिसाद मेळिल्ल्यान तांणी खोस उक्तायल्या। प्रधानमंत्र्यांनी ही माहिती एका ट्विट संदेशांत दिल्या। गुजरातच्या गीर राष्ट्रीय उद्यानात सगळ्या वन्यजीव मोग्यांनी भेट दिवची आणि थंय शिवांच्या संरक्षणाखातीर केल्ल्या यत्नांचो अनुभव घेवचो असे प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशांत म्हळा। अंत्योदय अन्न येवजण रेशन कार्डधारकांक सप्टेंबर महिन्यात 13.5 रुपया दरान प्रति कार्ड 2 किलो साखर मेळटली। सवाय धान्य दुकान दुनियांनी बेगीतल्या बेगीन आपलो साखरेचो कोटा व्हरून अंत्योदय अन्न येवजण रेशन कार्डधारकांक वितरीत करचो। रेशन कार्डधारकांनी आपलो रेशन कोटा संबंधित सवाय धान्य दुकानातल्यान व्हरपाक जाय। धान्याविशी कसली कागाळ असल्यास रेशन कार्डधारकांनी संबंधित मामलेदार वा नागरी पुरवण आणि गिरायक व्यवहार खात्याकडेन करची असे कळीत केला। या खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात। भारताच्या स्वातंत्र्य दिसा निमतान राज्य दिव्यांगजन आयुक्तान डिसेबिलिटी अलायन्स फॉर इन्क्लुझिव्ह गोवा आणि रोटरी क्लब ऑफ पणजी रिव्हिएरा हांच्या जोडपालवान फकत दिव्यांगा खातीर अखिल गोय देशभक्ती कराओके गायन सर्तीचे आयोजन केला. हर घर तिरंगा मोहिमेखाला राज्य दिव्यांगजन आयुक्त आणि दिव्यांगजन सशक्तीकरण खाते ही सर्त घडवून हाडटा. ही सर्त 15 ऑगस्ट दिसा परवरेच्या संजय सेंटर ऑफ स्पेशल एज्युकेशनात सकाळी 9:30 वरांचेर सुरू जातली. दिव्यांग व्यक्ती खातीर आपली गायन कला दाखोवपाक आणि आपली देशभक्ती उक्तावपाक ही सर्त एक बरी संद असतली. सर्तकांनी सर्तीच्या दिसा सकाळी 9 वरांमेरेन थळार पावपाक जाय. सर्तक आपले आवडीचे देशभक्तीचे गीत कोकणी मराठी हिंदी व इंग्लिश भाषेतल्या सादर करू शकतात. दरेका सर्तकात आपलो कराओके ट्रॅक हाडचो पडटलो आणि 5 मिनिटां भितर सादरीकरण करचे पडटले. गीत निवड, स्पष्टताय, आत्मविश्वास, चाल, ताल आणि एकंदरान सादरीकरण या निकषाचेर परीक्षक निकाल दितले. खाशेल्या शाळांनी आपल्या दरेका शाळेतल्यान फकत एक प्रवेशिका धाडची पडटली. म्हळ्यार एका संस्थेच्यो जायत्यो शाळा असल्यार दरेका शाळेचो फकत एकच प्रतिनिधी सर्तक वाटो घेऊंक शकता. इनामां वाटप सोहळ्यान सर्तीचो समारोप जातलो. सर्तीन पहिल्या 3 क्रमांका खातीर दरेकी 1 आणि 3 उत्तेजनार्थ मिळून 6 इनामां दितले. वाटो घेवपा खातीर सर्तकांनी आपले UDID कार्ड वा वळखपत्र हाडून ते सादर करप गरजेचे असा. हे सर्तीन वाटो घेवपी सगळ्या संपर्क सर्तकांक वाटेकार जाल्ल्याचे प्रमाणपत्र दितले. ते खातीर ते सर्तीन नाव नोंदणी करपाची निमाणी तारीख 12 ऑगस्ट अशी असा. आदिवासी समाजाची संस्कृती ही संशोधन आणि अभ्यासाचे महत्वाचे क्षेत्र असा असे गोय विधानसभेचे सभापती रमेश तवडकर हांनी म्हटला. गोय राज्य अनुसूचित जाती आणि जमाती आयोगान पणजे संसारिक आदिवासी दिसा निमतान आयोजित कार्यावळीत ते उलयताले. आदिवासी संस्कृती शिकपासारखे खूप असा. या सांस्कृतिक दायजाचा अभ्यास करून ती सांभाळून दौरपाची गरज असा. आदिवासी समाजाच्या पारंपरिक शेतीविषयीच्या पद्धतीचं उल्लेख करून या शेत लागवड पद्धतीचा अभ्यास करून तातून सुधारणा केली जाल्यार समाजाक फायदो जातलो असे तवडकर हांनी सांगले. कार्यावळीक शिक्षण संचालक शैलेश चिंगडे, आयोगाचे अध्यक्ष दीपक करमरकर, आदिवासी कल्याण खात्याचे संचालक दशरथ रेडकर, कला आणि संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप, खेळा आणि युवा व्यवहार खात्याचे संचालक अरविंद मुकुटकर आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले. हस्तकला, लुगट आणि काथ्याकाम खात्यान 8 ऑगस्टाक भटवाडी शिरोडा हांगच्या महामाया सभागरान 10व्या राष्ट्रीय हातमाग दीस कार्यक्रमाचे आयोजन केल्ले. उदका स्त्रोत मंत्री श्री सुभाष शिरोडकर हांच्या हस्तुकी कार्यक्रमाचे उक्तावण झाले. हातमाग उद्देगाचे महत्व आणि देशाच्या सामाजिक आर्थिक विकासाक योगदान हे विशी जागृताय करपाच्या उद्देशान दर वर्षा 7 ऑगस्टाक राष्ट्रीय हातमाग दीस मनयतात. हातमाग उत्पादनाच्या खरेदी प्रोत्साहन दिवप हो या उपक्रमाचं मुखेल हेत असा. यावेळार उलयताना श्री सुभाष शिरोडकर हांनी स्वयंपूर्ण जावपाच्या उद्देशान राष्ट्रपिता महात्मा गांधी हांनी सुरू केल्ल्या स्वदेशी चळवळीचो उगडास करून दिलो. गोयातले पहिले हातमाग केंद्र 1987 वर्सा शिरोडा मतदारसंघात सुरू झाल्ले. लोकांनी हातमाग उत्पादनां खरेदी करून हातमाग विणकरांक मदत करपाची गरज असा. आयत देशांत 40 लाखांवयर हातमाग विणकार असून हातमाग उत्पादनांक प्रोत्साहन दिवपा खातीर हस्तकला खात्याच्या अधिकाऱ्यांनी गांवगिऱ्या वाठारांनी वचपाची गरज आसा असे तांणी मुखार सांगले. राज्यांत शेगीत पडपी पावसान सध्या विसव घेतला. काल सावन मळप नितळ आशिल्ल्यान वत पडपाक लागला. येता त्या 7 दिसांत राज्यांत किरकोळ पावस पडपाचो अदमास वेधशाळेन उक्तायला. त्या खातीर हवामान खात्यान कसली शिटकावणी दिवंक ना. आयज सकाळी मेरेन नोंद जाल्ल्या फाटल्या 24 वरांत सगळ्यांत चड म्हळ्यार 58.7 मिलीमीटर पावस पोरण्या गोंयां पडला. तशेंच पणजे 43.4, साकळे 23.8, सांगे 20.7, म्हापसा 20.2, केपे 20, वाळपय 19.2, दाबोळी 14.6, काणकोणा 14.2, मडगांवां 13.5, पेडण्या 11.8, मुरगांवां 11.6 आणि फोंड्या सगळ्यांत उणो म्हळ्यारूच 3 मिलीमीटर पावस जाला. परतुनीक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां आयतारा नवी दिल्लीन चड उत्पन्न दिवपी पिकांच्या 190 जातींचे लोकार्पण करतले. स्वतंत्र दिसाच्या फाटभुयेर भारतीय जनता पार्टीन देशप्रेमाची उर्बा दिवपी तरेकवार कार्यावळीचे आयोजन केला अशी माहिती भाजपाचे फुडारी एडव्होकेट नरेंद्र सावयकर हांनी दिल्या. बरे भविष्य घडोवपा खातीर जिणेंत शिस्त आनी सातत्याची गरज आसा अशें दक्षिण जिल्लो पुलीस अधीक्षक सुनीता सावंत हांणी म्हटला. आनी स्वतंत्र दिसा निमतान राज्य दिव्यांगजन आयुक्तावरवी खासा दिव्यांगा खातीर अखिल गोंय देशभक्ती कराओके गायन सर्तीचें आयोजन केलां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.